नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. शेतकऱ्यांनी 5 रुपये किमतीनं विकलेली भाजी ग्राहकाला 50 रुपये दरानं विकत घ्यावी लागते. या तफावतीच्या अंतराला कमी करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं कृषी संमेलनात ते काल बोलत होते. कृषी उत्पादनांच्या किमती आणि संबंधित उत्पादनांच्या व्यावसायिक किमान आधारभूत मूल्यांमधल्या मोठ्या असमानतेला दूर करण्यासाठी सरकारतर्फे एक समिती स्थापन केली जाणार असल्याचंही ते म्हणाले. लवकरच सुरू करण्यात येणार असलेल्या कृषी चौपाल योजनेद्वारे प्रत्यक्ष शेती क्षेत्र आणि कृषी संशोधन प्रयोगशाळा यातील दरी कमी करून कृषीविषयक उपयुक्त माहिती थेट उपलब्ध करून देणार असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. शेती हाच भारताच्या अर्थकारणाचा कणा असून त्याच्या बळकटीकरणाशिवाय कोणताच विकास शक्य नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले. भारतीय सैन्याला भविष्यवेधी ठेवण्यासाठी बदलत्या जागतिक परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपयुक्त अशी परिसंस्था केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिली आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता एआयच्या आधारानं लष्करी डावपेच विश्लेषण अधिक अचूक होऊ शकतं असं ते म्हणाले. आता युद्ध पूर्वीसारखं फक्त जमीन पाणी आकाशापुरतंच मर्यादित न राहता ते माहिती अर्थात डाटाच्या आधारावर आणि सायबर जगत तसंच अवकाशात सुद्धा लढलं जात आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं फेसबुक इन्स्टाग्राम ट्विटर युट्यूब अशा सामाजिक संपर्क माध्यमांवर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती प्रसारित होत आहे. ही माहिती काढून टाकण्यासाठी संबंधित माध्यमांच्या समन्वयक अधिकाऱ्यांना राज्य पोलीस दलाच्या सायबर विभागानं नोटीस पाठवल्या आहेत. आतापर्यंत अशी 300 ठिकाणची माहिती काढून टाकण्यात आली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी आज घेतली. न्यूझीलंडनं आज बंगळूरु इथं भारतावर 8 गडी राखून मात केली. विजयासाठी असलेलं 107 धावांचं लक्ष न्यूझीलंडनं विल यंगच्या नाबाद 48 आणि रचिन रवींद्रच्या नाबाद 39 धावांमुळे सहज साध्य केलं. पहिल्या डावातला शतकवीर रचिन रवींद्र सामनावीराचा मानकरी ठरला. या मालिकेतला दुसरा कसोटी सामना येत्या 24 तारखेपासून पुणे इथं खेळवला जाणार आहे. नांदेड जिल्ह्यात काल रात्री सर्वदूर दमदार पाऊस झाला. आज सकाळीही पाऊस सुरूच होता. जिल्ह्यातल्या 10 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक नांदेड तालुक्यात तर तुलनेनं कमी अर्धापूर तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या लिंबोटी इथल्या अप्पर माणार धरणाचे 5 दरवाजे आज सकाळी 6 वाजता उघडण्यात आले. धरणातून 250 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 1 दार आज उघडण्यात आलं. नांदेडमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. भंडारा जिल्ह्यात काल संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातल्या उभ्या पिकासह कापून ठेवलेलं धान पिकाचं नुकसान झालं आहे. तसंच ठिकठिकाणी शेतात पाणीही साचलं आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा निवडणूक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रियंका खेडकर या इतर मागासवर्गीय ओबीसी उमेदवारास उमेदवारी जाहीर झाली आहे. चकलांबा गावच्या विद्यमान सरपंच असलेल्या खेडकर यांनी आज सकाळी प्रचाराला चकलांबा इथूनच प्रारंभ केला आहे. अजित पवार गटाकडून विजयसिंह बंडित महाविकास आघाडीकडून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड इथं 3 दिवसीय राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. श्री गुरु गोविंद सिंगजी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत 14, 17, 19 वर्षाखालच्या वयोगटातले राज्यभरातले खेळाडू सहभागी झाले आहेत. काल मतदार जनजागृतीची या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पर्धेतल्या खेळाडूंसह नवमतदारांना मतदान करण्याविषयी शपथही इथं घेण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या मौजे ब्रह्मपुरी इथल्या गोदावरी नदीपात्र परिसरात शांतता सुव्यवस्थेसाठी येत्या 19 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यासंदर्भात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून आज सकाळपासूनच ते लागू झाले आहेत. जिल्हा प्रशासनांतर्गत परवानगीप्राप्त भाविकांनाच इथं प्रवेश दिला जाणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यात सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खासगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडं आकारल्यास प्रवाशांना त्याची तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ईमेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 10 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतो. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.